एक होती म्हातारी, बिचारी एकटीच राहायची आपल्या झोपडीत. म्हातारीनं झोपडी भोवती काकडीचे वेल लावले होते. वेलावरच्या कोवळ्या लुसलुशीत काकड्या म्हातारी तोडायची, टोपलीत भरून बाजारात न्यायची, काकड्या विकून पैसे मिळवायची आणि आनंदात राहायची. एक दिवस म्हातारी काकड्या काढायला गेली आणि बघते तर काय, वेलावर एकही काकडी उरली नव्हती. मोठ्या झालेल्या काकड्या कुणीतरी खाऊन टाकल्या होत्या. कोणी बरं नेल्या असतील या काकड्या? जाऊ दे, आता एक दोन दिवसात परत काढू काकड्या, असा विचार करून म्हातारी घरात गेली. त्यानंतर दोन तीन वेळा हाच प्रकार पुन्हा झाला. म्हातारीनं काकड्या तोडायला जायचं आणि वेलावर काकड्याच नसायच्या. छे, हे काही खरं नव्हे. चोराचा शोध आपण लावायचाच, असा विचार म्हातारीनं केला आणि त्या रात्री ती जागत बसली. रात्री खूप उशिरा कोणीतरी लपत छपत येताना म्हातारीला दिसलं. कोण बरं असेल? म्हातारी निरखून बघायला लागली. एक कोल्हा काकड्या खाताना तिला दिसला. म्हातारी म्हणाली, असं काय बच्चमजी, कसा चोर पकडला? आता चांगली अद्दल घडवते. म्हातारी दुसऱ्या दिवशी पहाटेला चुकली, जंगलात गेली, झाडांचा चांगला टोपली भर चीक गोळा केला आणि आली घरी. घरी आल्यावर तिने त्या चिकाची एक छानशी बाहुली तयार केली. संध्याकाळ झाली, म्हातारीनं चिकाची बाहुली काकडीच्या वेलाजवळ नेऊन ठेवली. रात्र झाली, ठरल्याप्रमाणे कोलोबा आले. हळूहळू इकडे तिकडे बघत वेलाजवळ आले. कोलोबा म्हणाले, अरे आज या वेलाजवळ कोण बसलंय रे? घेतो चांगला समाचार त्याचा. कोलोबा बाहुलीजवळ आले आणि त्यांनी दरडावून विचारलं, ए कोण आहेस तू? पण एक नाही की दोन नाही. पुन्हा कोलोबानी विचारलं, ए कोण आहेस तू? चार पाच वेळा विचारूनही उत्तर देत नाही हे बघून कोलोबाना आला राग. त्याने फाडकन बावलीचा एक मुसका टाकला. पण काय, हात का सुटत नाही? कोलोबांचा हात चिकाला चिकटून राहिला होता. आता कोलोबा आणखी रागवले, म्हणाले, हात पकडतोस काय? पण माझा दुसरा हात काही केळी खायला नाही गेला. कोलोबाने दुसरी फोबाडी. अरे 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 अरे, दुसरा हात पण चिकटला. कोलोबा रागाने लाल झाले. रागाच्या भरात त्यांनी बावलीला मारली लाथ, ती पण चिकटली. आता मात्र कोलोबांचा रागानं भडका उडाला. त्यांनी दुसरी लाथ मारली, दुसरा पायही चिकटला. कोलोबांचे दोन्ही हात दोन्ही पाय चिकटून गेले. कोलोबाने खूप धडपड केली पण काही उपयोग झाला नाही. आमची म्हातारी घरात लपून सगळं बघत होती. ती आली एक दांडका घेऊन बाहेर आणि कोलोबाना बदळून बदळून काढलं. कोलोबांचं अंग सडकून निघालं. कशी बशी त्यांची एकदा सुटका झाली बाई. लंगडत लंगडत ते जंगलात निघाले. म्हातारी म्हणाली, कसं काय कोलोबा, कशी लागली काकडी? कोलोबा म्हणाले, ओय ओय म्हातारे, पाठ झाली वाकडी. नंतर मात्र कोलोबा काकडी खायला कधीच आले नाहीत.